चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वेतनापोटी साखर कामगारांचे 100 कोटी रुपये थकीत। सातारा जिल्हा ही साखरपट्टा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यात 16 साखर कारखाने आहेत, त्यापैकी 9 सहकारी आणि 7 खाजगी आहेत। या सर्वच कारखान्यांकडे मिळून साखर कामगारांचे तब्बल 100 कोटी रुपये थकीत आहेत। सध्या केवळ 1 ते 2 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून यंदा गाळप हंगाम अल्पकाळच चालणार आहे। यामुळे साखर कामगार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत। साखर कामगारांच्या वेतनापोटी सर्व कारखान्यांकडे मिळून 100 कोटी रुपयांची थकबाकी आहे। ही बाकी मिळावी यासाठी गाळप हंगामाच्या सुरुवातीला साखर आयुक्तांना निवेदन देऊन केवळ मागणी होती, पण पाठपुरावा होत नाही, त्यामुळे कामगारांची ही प्रलंबित देणी कधी मिळणार हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। सर्वच कारखान्यांनी FRP नुसार आपला दर पूर्ण केला आहे, त्यामुळे दिवाळीत दुसरा, तिसरा किंवा 100-200 हप्ता यावेळी शेतकऱ्यांना मिळालेला नाही। सी रंगराजन समितीच्या सूत्रानुसार 70-30 फॉर्म्युला असून 70% ऊस उत्पादन आणि उर्वरित 30% रकमेतून कारखान्यांनी सर्व खर्च भागवायचा आहे। तसंच उपपदार्थ निर्मितीमधून मिळणाऱ्या रकमेतही शेतकऱ्यांना वाटा द्यायचा आहे, पण FRP पूर्ण केल्यामुळे त्यापेक्षा जास्त रक्कम ऊस उत्पादकांना देण्यास कारखानदार तयार नाहीत। तसंच उपपदार्थ निर्मितीतून मिळणारं उत्पन्न कारखाने शेतकऱ्यांना देत नाहीत। यामुळेही साखर कामगारांचा प्रश्न मोठा बिकट झाला आहे। या पार्श्वभूमीवर वेज बोर्ड कमिटी स्थापण्याची मागणी साखर कामगारांनी केली आहे, पण शासनानं ही कमिटी स्थापण्याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे। यामुळे कामगार मेटाकुटीला आले आहेत।